हरे कृष्ण। जरी ब्रह्मदेव जीवतत्व असले तरी भगवंताची त्यांना शक्ती प्रदान असते, आणि कधी कधी योग्य जीवात्मा जर ब्रह्मदेवाचं पद प्राप्त करायला उपलब्ध नसेल तर भगवंत स्वतःच ब्रह्मदेवाचं रूप धारण करतात, आणि स्वयंभू हे ब्रह्मदेवाचे पुत्र असल्यामुळे या ठिकाणी स्वयंभूला पण भगवंताचंच एक अंशावतार म्हटले। प्रियो व्रतात्तना पादो शतरूपा पते सुतो वासुदेवस कलया रक्षायाम जगता स्थितो। स्वयं म्हणूला त्यांची पत्नी शत्रुपा यांच्याद्वारे दोन पुत्र प्राप्त झाले, एकाचं नाव होतं उत्तनापाद, दुसऱ्याचं नाव होतं प्रियव्रत। हे दोघेही भगवंताचे जे आहेत विशेष शक्तिशाली असे पार्षद होते, आणि ते संपूर्ण जगावरती राज्य करण्याकरता अतिशय योग्य असे व्यक्ती होते। तर ह्या उत्तनपाद महाराजांना दोन पत्न्या होत्या, एकीचं नाव होतं सुनीती, दुसऱ्याचं नाव होतं सुरुची। आणि सुरुची ही राजाची आवडती पत्नी होती, आणि सुनीती ही नावडती होती, आणि सुनीतीचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं ध्रुव। तर या ठिकाणी मैत्रेय मुनी जे आहेत सांगत आहेत की प्रियव्रत जो आहे हा स्वयंभूचा मोठा पुत्र होता, आणि उत्तनपाद हा दुसरा पुत्र होता। पण या ठिकाणी मैत्रेय मुनी एकदम ध्रुव महाराजांची कथा सांगू इच्छितात, म्हणून त्यांनी उत्तनपादांच्या विषयी चर्चा सुरू केलेली आहे। तर या ठिकाणी कारण ध्रुव महाराजांचे जे जीवन आहे हे भक्तांना अतिशय आकर्षक आहे, तर त्यांच्या जीवनातल्या कार्याहून व्यक्ती जाणू शकतो की कसं आपण भौतिक गोष्टीपासून अनासक्त झालं पाहिजे, आणि खूप कठोर तपश्चर्या करून आपण भक्तीमध्ये प्रगती साधली पाहिजे। ध्रुव महाराजांनी जी तपश्चर्या केली तर ती जो कोणी ऐकेल निश्चितपणे ऐकणाऱ्याच्या हृदयावरती पण भक्तीमध्ये प्रगती करण्याची इच्छा जागृत होती। तर कथेचं वर्णन असं आलेलं आहे, एकदा सुरुचे पुत्रम अंकम आरोप्य लालयन उत्तमम नारु रुक्षंतम ध्रुवम राज्याभिनंदतः। एक वेळेस उत्तनपाद महाराज सुरुचीचा मुलगा उत्तम याला मांडीवर घेऊन बसले होते, त्याच वेळेस ध्रुव महाराज पण तिथे आले आणि त्यांना पण आपल्या वडिलांच्या मांडीवरती खेळायचं होतं, पण राजा उत्तनपादांना त्याचं येणं तिथे फारसं आवडलं नाही। जेव्हा ध्रुव महाराज आपल्या वडिलांच्या मांडीवरती चढण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांची सावत्र माता सुरुची त्या ठिकाणी आली आणि मोठ्या अहंकाराने ती त्या ठिकाणी ध्रुव महाराजांना सांगायला लागली। खरं पाहिलं तर राजा दोन्ही पुत्रांच्या प्रती अतिशय प्रेमळ होता, परंतु सुरुची ही त्याची आवडती राणी होती आणि सुरुचीला ध्रुव महाराज फारसे आवडायचे नाही, आणि त्यामुळे राजा पण जो आहे ध्रुव महाराजांना दूर ठेवत असे। तर त्यामुळे जेव्हा स्त्रीला कळतं